विविध भारती पुणे राजेंद्र लेले सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातल्या पौड इथे लिंक कोर्ट ऐवजी कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय आणि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाची स्थापना करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याशिवाय बारामती इथे नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास आणि त्याकरता 564.58 कोटी रुपयांच्या निधीलाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीतील वाढत्या लोकसंख्येचा विचार करून जलजीवन मिशन अंतर्गत घोड धरणावरून नवीन पाणीपुरवठा योजना तातडीनं मार्गी लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. रांजणगावची भविष्यातील गरज ओळखून ग्रामपंचायत परिसरात मोठ्या क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समिती आणि स्वच्छ भारत मिशनमधून निधी देण्यात येईल. त्यासोबतच सीएसआर निधी उभारण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. भारतीय अवकाश विभागाचे माजी सचिव आणि अंतराळ आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ के सिवन यांना पुण्यातल्या एआयटी संस्थेच्या 31व्या स्थापना दिनानिमित्त आज झालेल्या कार्यक्रमात जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. डॉ सिवन हे आंतरराष्ट्रीय एस्ट्रॉनॉटिक्स अकादमी आयएएचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी एस्ट्रॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया एएसआयचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं असून त्यांच्याच अध्यक्षतेखाली इस्रोनं 2019 चांद्रयान 2 ही मोहीम आखली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे दिला जाणारा 30वा पूजनीय श्री गुरुजी पुरस्कार राजस्थानमधील गोयल ग्रामीण विकास संस्थान आणि भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक पी आर श्रीजेश यांना जाहीर करण्यात आला आहे. 1 मार्च रोजी पुण्यात बालगंधर्व इथं होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जातील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक मास गोळवलकर उपाख्य श्री गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार दिला जातो. पुणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांचं प्रशिक्षण घेतलं जाणार आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय शिक्षण परिषदेचं आयोजन केलं जाणार आहे. त्यानंतर जर गुणवत्ता घसरली तर शिक्षकांची जबाबदारी निश्चित करण्यात येईल असं पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी म्हटलं आहे. इयत्ता 6वी ते 8वीच्या 40% विद्यार्थ्यांना भागाकार करता येत नाही. सरकारी शाळांमधील प्रवेश संख्या घटली आहे. मुलांचा स्मार्टफोनचा वापर वाढला आहे अशी निरीक्षणं नोंदवली गेली आहेत. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत 22,010 प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून देशात महाराष्ट्र राज्यानं अन्न प्रक्रिया उद्योगात अव्वल स्थान पटकावलं आहे अशी माहिती पीएमएफएमई प्रकल्पाचे राज्याचे नोडल अधिकारी आणि राज्याचे प्रक्रिया नियोजन कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. राज्यात आतापर्यंतच्या एकूण मंजूर प्रकल्पांपैकी 15,000 प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं उत्कर्ष 2025 सर्वसाधारण विजेतेपद पुन्हा एकदा पटकावलं आहे. पुणे विद्यापीठाचा जगन्नाथ शिंदे हा यंदाच्या उत्कर्षचा गोल्डन बॉय ठरला तर पुणे विद्यापीठाची अंजली जाधव हिनं गोल्डन गर्लचा किताब पटकावला. सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संघानं स्पर्धेचं उपविजेतेपद पटकावलं. जॅपनीज एन्सेफ्लायटिस अर्थात जेई प्रतिबंधक लसीकरण मोहीम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत 1 मार्चपासून राबवण्यात येणार आहे. जेई हा विषाणूजन्य आजार प्रामुख्यानं 15 वर्षाखालील मुलांना होतो. या आजारामुळे गंभीर मज्जातंतू विकार होण्याची शक्यता असते. तसंच याचा मृत्यूदरही सुमारे 30% आहे. 30 ते 40% बरे झालेल्या मुलांमध्ये मज्जातंतूशी संबंधित अपंगत्व आयुष्यभर राहतं. त्यामुळे या आजारापासून बचावासाठी लसीकरण करण्याचं आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे उद्या संध्याकाळी 5 वाजता पंडित कुमार गंधर्व महोत्सवाचं आयोजन पुण्यातल्या बालशिक्षण एमईएस सभागृहात करण्यात आलं आहे. कुमार गंधर्वांची गायकी याविषयी पंडित कुमार गंधर्व यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित सत्यशील देशपांडे प्रात्यक्षिकांसह सादरीकरण करणार आहेत. विदुषी सानिया पाटणकर यांचं गायन होणार असून पुष्कर लेले पंडित कुमार गंधर्व यांच्या निर्गुणी भजनाविषयीची वैशिष्ट्य गायनातून सादर करणार आहेत. उद्या पुणे आणि परिसरात कमाल 35 तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.